विविध भारती पुणे दीपा भंडारे सादर करत आहे पुणे वृत्तांत. नवी दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक संशोधक डॉ तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. पुढील वर्षी 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये हे मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत महामंडळ आणि इतर सहयोगी संस्था प्रतिनिधींची आज पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत डॉ भवाळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. लोहगाव आणि वाघोलीला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. येरवडा, शास्त्रीनगर आणि खराड इथल्या विविध विकास कामांचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उद्याने, रस्ते, पाणी या विभागासह समाविष्ट गावांमधील सुमारे 90 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या 160 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता असल्यानं विकास कामं रखडू नये यासाठी महापालिका प्रशासनानं तातडीनं प्रस्ताव तयार केला आहे. नवरात्र उत्सवात पुण्यात विविध देवी मंदिरांमध्ये आदिशक्तीची आराधना सुरू आहे आणि त्याचबरोबर अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रमही घेण्यात येत आहेत. चतुःश्रृंगी देवस्थान ट्रस्ट आणि सुयोग मित्र यांनी निवारा वृद्धाश्रमातील आजींसाठी भोंडल्याचं आयोजन आज केलं होतं. गेली 10 वर्ष हा उपक्रम सुरू आहे. राष्ट्र सेविका समितीनं विजयादशमी उत्सवाच्या निमित्तानं आज पुण्यातील कर्वेनगर परिसरात सघोष पथसंचलन केलं. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये महर्षी कर्वे आणि बाया कर्वे यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शस्त्रपूजन, ध्वजारोहण आणि ध्वजवंदन झालं. यामध्ये सर्व वयोगटातील 650 महिलांनी सहभाग घेतला. शिस्तबद्ध आणि सुंदर अशा या पथसंचलनाचं नागरिकांनी खूप उत्साहानं मोठ्या संख्येनं चौकाचौकामध्ये उपस्थित राहून स्वागत केलं. सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांच्या आजच्या जगामध्ये मुद्रित माध्यमांमधील बातम्या अजूनही विश्वासार्ह असून पत्रकार, राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन काम केलं तर विकसित भारत अस्तित्वात येईल असं प्रतिपादन खासदार मेधा कुलकर्णी यांनी आज पुण्यात केलं. ज्येष्ठ पत्रकार आणि आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागातील माजी हंगामी वृत्त निवेदक अविनाश गोडबोले यांनी लिहिलेल्या ऐसी अक्षरे मिळविली या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ संपादक अरविंद गोखले यांच्या हस्ते आज करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेची शुद्धता टिकवण्याचा प्रयत्न नवीन पिढीतील मराठी पत्रकारांनी केला पाहिजे असं मतही मेधा कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पत्रकारितेच्या जुन्या काळात डोकवायचं असेल तर ऐसी अक्षरे मिळविली हे पुस्तक नक्कीच माहितीपूर्ण ठरेल. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावं असं अरविंद गोखले यांनी यावेळी सांगितलं. पुण्यातील बोबदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी 3000 मोबाईल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांनी संकलित केली आहे. त्या आधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आलं आहे. या प्रकरणी 200 अधिक सराईतांची चौकशी करण्यात येणार आहे. घाटापासून 70 ते 80 किलोमीटर पर्यंतचं सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त आर राजा यांनी दिली. पुणे प्रादेशिक परिवहन म्हणजेच आरटीओ कार्यालयाकडून गेल्या 6 महिन्यांपासून 1024 शालेय वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 338 वाहनं दोषी आढळली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली. मानवडी इथल्या प्रकारानंतर कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. पालेभाज्यांमध्ये राजगिरा भाजी तेजीत आणि कोथिंबीरीच्या भावातही 10 ते 20% वाढ नोंदवण्यात आली. शोभिवंत फुलांपेक्षा पारंपरिक फुलांना मागणी असल्यानं बहुतांश फुलांचे भाव 20% वाढले आहे. पुणे जिल्हा बिलियर्ड्स आणि स्नूकर संघटनेतर्फे राज्य निवड चाचणी स्पर्धा पुण्यात सुरू आहे. यामध्ये पुण्याच्या आरव संचेती, प्रसाद परंडे, अमर रायकर, निमिष कुलकर्णी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजय नोंदवला. मराठी चित्रपट सृष्टीतील पहिल्या बाल तारका वासंती घोरपडे पटेल यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. पुणे आणि परिसरात उद्या विजांसह पावसाचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.